गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् तापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विषयं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवेत्। ज्ञानेषां हृसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी। गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशान्तदान्त सुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम्। सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तूर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथ यतिनम् रक्षस्मदीनाङ्कितम्।
ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः। आजच्या या 25 ते 35 वयोगटाकडून सादर केल्या जाणाऱ्या युवा स्नेह या विशेष कार्यक्रमामध्ये मी अवधूत गोखले आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। या कार्यक्रमाची सुरुवात आपण ईशावास्य उपनिषदामधील शांती मंत्राने करणार आहोत। सद्भक्त अमृतताई कुलकर्णी या शांती मंत्राचं आणि ईशावास्य उपनिषदातल्या पहिल्या श्लोकाचं गायन करेल।
ॐ पूर्णमद पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्ति। ईशावास्य ममिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्थलम् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्थलम्
कार्यक्रमाची सुरुवात आपण ज्या उपनिषदामधल्या शांती मंत्राने केली त्याच ईशावास्य उपनिषदातील काही श्लोकांवर आपण आज चिंतन करणार आहोत, तसा प्रयत्न करणार आहोत. स्वामीजींकडून आपण प्रवचनामध्ये उपनिषदातले अनेक दाखले ऐकत असतो, त्यामुळे मनामध्ये एक स्वाभाविक उत्सुकता निर्माण झाली की ही उपनिषद काय असतात, काय सांगतात, काय उपदेश करतात. मग त्यात उत्सुकतेपोटी जेव्हा या विषयाची माहिती संकलित करायला सुरुवात केली त्यावेळेला असा विचार पुढे आला की या उपनिषदावरच्याच काही श्लोकांवर आपण चिंतन प्रकट करूयात. उत्साहाच्या भारत आम्ही सर्वांनी अनुमती दिली, पण ज्यावेळेला उपनिषद उघडली त्यावेळेला आपण काय करून बसलो असं वाटायला लागलं. जे कार्यक्रमात सहभागी होणार होते त्यांना तर हे विशेष प्रकर्षाने जाणवलं. संत वाङ्मयाचं जरी सोपं आणि अवघड असं सरसावर विभागणी करता येत नसली तरी आपल्या बौद्धिक, मानसिक आणि पारमार्थिक पातळीमुळे ती विभागणी आपोआपच होते. ज्यावेळी उपनिषदांचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. पहिली गोष्ट म्हणजे या उपनिषदांमधलं आपल्याला काहीच कळत नाहीये हे कळायला लागलं. हे कळणं फार चांगलं होतं असं मला वाटलं. मुळात उपनिषद ही पुस्तकच उघडून समजूनच घेता येत नाहीत असं वाटतं. उपनिषद आणि त्यातला बोध हा फक्त अनुभूतीचा प्रांत आहे असं वाटलं. साधनेनीच त्याच्या अनुभूतीपर्यंत पोहोचता येईल. बुक वाचून त्यातले कुठलेही अर्थ कळणार नाही. बुद्धी, तर्क आणि कल्पना याच्या साह्याने आपल्याला त्याचे शब्दार्थ कळतील सुद्धा, पण त्याची अनुभूती मात्र केवळ साधनेनेच येईल. बुद्धी, तर्क आणि कल्पना याच्या पलीकडे जो अनुभूतीचा प्रांत आहे तिकडे ही उपनिषद आपल्याला नेऊ इच्छितात. या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा अडसर असा येतो की आपण आपल्या पातळीवरून हे उदात्त तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या बौद्धिक, मानसिक, पारमार्थिक पातळीच्या पलीकडचं जे आहे ते आपल्याला कळेलच असं नाही, किंबहुना कळतच नाही. त्याची कल्पना सुद्धा आपल्याला करता येत नाही. मध्यंतरी मी सर इयान बोथम या ब्रिटिश क्रिकेटपटूची मुलाखत वाचत होतो. ते असं म्हणत होते की माझ्या आयुष्यात मी सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांना पाहिलं, त्यांची फलंदाजी पाहू शकलो, हे माझं भाग्य आहे. ते पुढे असं म्हणले की माझ्या पूर्वीची जी लोक आहेत ते असं म्हणतात की सर डोनाल्ड ब्रॅडमन हे खूप दैवी होते, हे नेक्स्ट टू गॉड असे होते. पण माझ्या कल्पनेने, माझ्या एकंदरीत बुद्धीने मी जेव्हा विचार करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की ते एवढे चांगले होते याचा अर्थ व्हिव्हियन रिचर्ड्स पेक्षा चांगले होते. पण त्याच्यापेक्षा चांगलं म्हणजे नेमकं कसं याची कल्पना मला करता येत नाही. उपनिषदांच्या बाबतीत असंच होतं. आपण आपल्या पातळीवरनं जेवढी कल्पना करतो, आपल्या बुद्धीची, आपल्या मनाची जेवढी झेप आहे तेवढंच आपल्याला कळू शकतो. ज्या गोष्टींचा आपल्याला मागोवा घेत नाही त्याचं आकलन सुद्धा होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा उपनिषद हातात आली हे आमचं भाग्य आहे. सद्गुरुमुखातून त्याचं श्रवण होतंय हे परमभाग्य आहे. ही सगळी उपनिषदे जी आहेत त्यांचा कालावधी, ती कधी लिहिली गेली हे अजून काहीच माहीत नाही. पण जाणकार सर जाणकार असं म्हणतात, निश्चितच ही उपनिषद भगवद्गीतेच्या पूर्वीच्या काळात लिहिली गेली असावी, कारण भगवद्गीता वारंवार उपनिषदांचा आधार घेत असते. मुळात ही कधी लिहिली हे माहिती नसण्याचं कारण असं वाटतं, ही कुणी लिहिली हेच ठाऊक नाही. ज्या महापुरुषांच्या मुखातून हे दैवी मंत्र बाहेर पडले त्या महापुरुषांना आपलं नाव लिहावं असं वाटलंच नाही. बऱ्याचदा आपण कविता वाचतो त्याच्या खाली कवीचं नाव अज्ञात अनामिक असं काहीतरी लिहिलेलं असतं. मग जे अभ्यासक असतात ते असं करतात, त्याचा एकंदरीत भाषा कशी आहे, शैली कशी आहे, याचा वेगवेगळ्या अंगाने अभ्यास करून तो जो कोण अनामिक आहे त्याचा शोध लावतात. पण इथं तसं काहीच नाही. प्रस्थानत्रयीमध्ये उपनिषद ही श्रुती आहे आणि भगवद्गीता ही स्मृती. परंतु भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी औपनिषदिक तत्वज्ञानाचे तुषार आपल्याला दिसतात. उपनिषदांना वेदांत असं म्हटलं जातं कारण की वेदांच्या शेवटी ते आलेले आहेत. या ग्रंथाचा मूळ विषयच आत्मा आणि आत्मज्ञान असा आहे. जाणकारांच्या मते साधारण 200 आसपास उपनिषदे लिहिली गेली असावी. सनातन धर्माचा उपनिषद हा पाया आहे. आपल्याकडे 108 हा आकडा शुभ मानला जातो म्हणून 108 उपनिषद महत्वाची मानली गेली. परंतु आद्य शंकराचार्यांनी केवळ 10 उपनिषदांवर भाष्य केलं. ते शंकर भाष्य म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामध्ये ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैतरीय, ऐतरेय, छांदोग्य आणि बृहदारण्य अशी ती 10 उपनिषद. या खेरीज आद्य शंकराचार्यांनी श्वेताश्वेतर उपनिषदावर देखील भाष्य केलं. या सगळ्यातलं पहिलं उपनिषद म्हणजे ईशोपनिषद किंवा ईशावास्य उपनिषद. ईशोपनिषद हे शुक्ल यजुर्वेद संहितेचा शेवटचा अध्याय. आपल्या प्राचीन वैदिक वाङ्मयाचे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद असे 4 भाग केले जातात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेदांना संहिता ग्रंथ असं म्हटलं जातं. ईशावास्य उपनिषद हे अनुष्ठुप छंदामध्ये रचलं गेलेलं आहे. आपल्याला माहिती या छंदामध्ये 8+8 अशी 16 अक्षरं एका चरणामध्ये असतात. भगवद्गीता देखील अनुष्ठुप छंदामध्ये लिहिली गेलेली आहे. रामरक्षक तर आपण म्हणतो अनुष्ठुप छंद हा सीताशक्तीही. प्रत्येक उपनिषदाला एक शांतीपाठ असतो जो त्याच्या सुरुवातीला आणि शेवटी म्हणण्याचा प्रघात आहे. ईशोपनिषद हे खूप गूढ आहे. श्लोकसंख्येच्या दृष्टीनं हे उपनिषद छोटं समजलं जातं. याच्यात एकंदरीत 18 श्लोक येतात. 18 श्लोकी भगवद्गीता याला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. विनोबा असं म्हणतात, ईशावास्य हे एक पूर्ण उपनिषद आहे. पारमार्थिक जीवनाचा एक परिपूर्ण आराखडा त्यात मांडला गेलेला आहे. ते वेदांचे सार आहे आणि गीतेचे बीज आहे. ईशावास्य वृत्ती या विनोबांच्या छोटेखानी ग्रंथामध्ये त्याच्या प्रस्तावाने त्यांनी जे लिहिलंय ते उद्धृत केल्याशिवाय मला राहावत नाही. ते असं म्हणतात, ईशावास्य ही एक लहानशी वस्तू आहे परंतु त्याच्या चिंतनात माझ्या आयुष्याची कैक वर्ष गेलेली आहेत. या उपनिषदाचा विस्तार तर पुष्कळ करता आला असता परंतु अनुभवगम्य वस्तू ही विस्ताराने प्रकाशित होत नाही म्हणून थोडक्यात समाधान मानून घेतले. अशा या उंचीवरच्या एका अद्भुत उपनिषदावरच्या काही श्लोकांचा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रथम सद्भक्त अमित टोणगावकर या उपनिषदामधल्या 2 आणि 3 श्लोकावर त्याचं चिंतन सादर करेल. तत्पूर्वी या श्लोकाचं गायन सद्भक्त अभिज हळबळ करेल.
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजिविशेषतां समाः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे असूर्यानाम ते लोका अंधेन तमसावृता तास्ते प्रेत्याभिगच्छन्ति येके चात्महनो
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। उपनिषद हा शब्द उप अधिक नी अधिक सद अशा तीन धातूंपासून निर्माण झाला। सद्गुरूंच्या जवळ बसून त्यांच्याकडून हे रहस्य ज्ञान आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची पद्धत आहे। हे ज्ञान केवळ सद्गुरूंकडूनच ग्रहण केलं जाऊ शकतं। उपनिषदांची रचना हीच मुळी आत्मज्ञानी ज्यांना स्वरूपाचा बोध झाला आहे अशा थोर ऋषी मुनींनी केली। वैयक्तिक दृष्ट्या असं जाणवलं की उपनिषदांवरचं चिंतन हे कधीही न संपणारच आहे, ते अखंड सुरूच राहील। आपल्या दृष्टीची झेप जेवढी वाढेल तसतसा उपनिषदांचा दरवेळेस नवीन नवीन अर्थ उमगत जाईल। ईशावास्य उपनिषदामधील 2 आणि 3 क्रमांकाचे श्लोक आज चिंतन सेवेसाठी मिळाले आहेत। मी सद्गुरूंचरणी अशी प्रांजळ विनवणी करतो की शक्तीबुद्धीनुसार जे काही चिंतन घडलं त्यातील विचारदोष आपण दूर करावेत आणि मार्गदर्शन करावं। कुर्वन्नेवेह कर्माणि जिजिविशेत शतम समाहा एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे, हा दुसरा श्लोक। आत्मज्ञानाचं इहलोकी कर्म करीत करीतच 100 वर्षे जगण्याची इच्छा धरावी, देहधारी व्यक्तीला देहवंताला हाच मार्ग आहे, त्याहून वेगळा मार्ग नाही। मनुष्याला कर्म चिकटत नाही तर त्याची फलवासनाही चिकटत असते। आणि तिसरा श्लोक, असूर्या नामते लोकाहा अंधेन तमसावृताहा तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ती येके चात्महनोजनाः, म्हणजे आत्मज्ञानाचे शत्रुत्व करणारे जे आत्मघातकी जन आहेत ते देह पडल्यानंतर अतिशय गाढ अंधकाराने घेरलेल्या आसुरी म्हणवलेल्या योनीकडे वळतात। हे अर्थ विनोबांनी अष्टादशीमध्ये दिलेले आहेत। ईशावास्य उपनिषदामध्ये कर्ममार्गाचा, ईश्वरार्पित अशा कर्ममार्गाचा अतिशय प्रखरपणे पुरस्कार केलेला दिसतो। जो देहधारी आहे त्याला कर्म करणं हे तर कर्मप्राप्तच आहे, त्यातून सुटका नाही। व्यक्तीचा ज्या वेळेस जन्म होतो अगदी तिथपासून ते व्यक्तीच्या अंतापर्यंत त्याची कर्म करण्याची ही प्रक्रिया ही चालूच असते। जन्म होता क्षणी आपल्या हृदयाचं धडधडणं, हार्टबीट्स या सुरू झालेल्या दिसतात आणि शरीरातून प्राण गेल्यावरच त्या थंडावतात। मनुष्याला कर्म करणं अथवा न करणं या दोन बाबतीत मुळीच स्वायत्तता नाही। कर्म हे करावंच लागणार। मी 8 तास झोपलो याचा अर्थ मी कर्मरहित होतो असा होत नाही, तर मी फक्त झोपेचं कर्म केलं असा त्याचा अर्थ होतो। स्वामीजी असं म्हणतात की कर्माचा जगडव्याळ हा खूप मोठा आहे। या क्षणी जगामध्ये अगणित कर्म सुरू आहेत, मी बोलत आहे तुम्ही ऐकत आहात, तर या भिंतीच्या पलीकडे अजून काही कर्म चाललेली आहेत ज्याची दृष्टी आपल्याजवळ नाही। उपनिषद देवा असं म्हणतं की जिजिविशेत शतम समाहा, म्हणजे आपण 100 वर्ष कर्म करत जगण्याची इच्छा धरावी, याचा अर्थ आपण दीर्घकालीन कर्म हे करतच राहावं। शंभर ही त्यावेळेसची एक साधारण आयुर्मर्यादा होती. आपल्याला जो काही कार्यकाल प्राप्त झालाय त्या संपूर्ण कार्यकालामध्ये अतिशय उत्साहात, अतिशय झोकात आणि नीट अशी साजेशी कर्म आपण करावीत. आत्ताच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीला 60 वर्षाचे आयुष्य असेल, कुणाला 80 तर कुणाला 100 देखील, परंतु या सर्व व्यक्तींपाशी समान कर्म प्रेरणा असायला हवी. आपणच असं कधी कधी म्हणतो की बास आता मला या रुटीनचा खूप कंटाळा आलाय, काहीतरी नवीन हॅपनिंग घडायला पाहिजे. असं न होता आपण आपल्या वाट्याला जी कर्म आली असतील ती मोठ्या आनंदात करावी. ज्या ऋषींनी हे श्लोक लिहिले ते क्रांतदर्शी केवढ्या आनंदात कर्म करत असतील आणि काय हातोटीने त्यांनी कर्म केली असतील याचा आपण विचार जरी केला तरी आपल्या मनाला उभारी येते. अशी 100 वर्ष दीर्घकालीन 100 वर्ष करण्याची कर्म करण्याची भावना कशी जिवंत राहावी, तर मी करता नाही, मी या कर्माचं फळ डोळ्यासमोर ठेवून कर्म करणार नाही यातून, आणि ही भावनाच आपल्याला दीर्घकालीन कर्म करण्याची प्रेरणा जागृत ठेवू शकेल. ईशावास्य उपनिषद आपल्या समोर एक दीर्घकालीन स्वतःच्या अंतापर्यंत जिवंत राहील असं, अबाधित राहील असं एक उद्दिष्ट ठेवू इच्छित आहे. कर्म न करण्याच्या मार्गाने तर आपण जाऊ शकत नाही, रादर हा मार्गच अस्तित्वात नाही. अशा प्रकारे उपनिषद अतिशय प्रखरपणे आपल्याला यथासांग कर्म करावी याचा आग्रह धरताना दिसतो. उपनिषदांनी जसा कर्ममार्ग आचरण्याचा आग्रह धरला तसा त्यामध्ये कर्मभावना ही नियत कर्मांपुरतीच मर्यादित असावी असा भाव देखील आला. आपण केवळ नियत कर्म करण्यात आचरण करण्यातच उत्सुक असावं. असं बऱ्याच वेळेला होण्याची शक्यता असते की इतर कर्म देखील आपल्याला खुणावत असतात, परंतु सर्व कर्मांमधून योग्य कर्मांची निवड करून आपण फक्त नियत कर्मच करावी. स्वामीजींच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण फक्त ओघ प्राप्त कर्म करावीत. पुढे उपनिषद असं सांगतं की न कर्म लिप्यते नरे, म्हणजे मनुष्याला कर्म हे कधीच चिकटत नसतं तर त्याची फलवासनाही चिकटत असते. बऱ्याच वेळेला असा अनुभव देखील येतो की आपण फळाची आधी कल्पना करतो आणि मग कर्माला प्रारंभ करतो. हे कर्म सुरू असताना प्रत्येक वेळेस त्या फळाचा मध्ये मध्ये ट्रॅक ठेवला जातो. फळ हेच केवळ ध्येय टार्गेट असल्यामुळे त्या कर्मामधील सहजता तर आपण गमावूनच बसतो, पण त्याच्यातली रुची, त्याच्यातला त्या कर्मामधला आनंद देखील आपल्याला धड घेता येत नाही आणि अंतिमतः हे कर्म यथासांग पार पडत नाही. यावरून आपल्या असं लक्षात आलं की कर्मप्रारंभी आपल्याला रुखरुख होती ही पहिली गोष्ट, कर्माचं आचरण सुरू असताना कर्माचं अंतिम फलित काय होणार या भावनेने मी आगतिक झालो ही दुसरी गोष्ट, आणि मग कर्म समाप्तीनंतर पुन्हा मला रुखरुख लागली म्हणजे मग ते कारण काही असेल, आपल्याला कधी इच्छित फळ प्राप्त झालं तर कधी नाही, हे तिसरी गोष्ट. आता या तिन्ही स्थितींमध्ये आपल्याला कर्म तर चिकटलं नाही कारण ते तर केव्हा संपून गेलं, पण त्याच्यातली फळवासना मात्र चिकटली. ते कर्म पार पडल्यानंतर त्या कर्माचं फळ आपल्याला नंतर देखील स्मरत गेलं आणि इथेच गडबड झाली, आपण अशांत झालो. या अशांततेची दोन रूपं आपल्याला समजली, एक तर म्हणजे एक्साइटमेंट नाहीतर फ्रस्ट्रेशन. हेच कर्म जर आपण उपनिषद जसं सांगतंय, गीता जसं सांगते तसं केलं तर खरं समाधान आहे. स्वामीजी असं सांगतात की कर्म ही यज्ञ भावनेने घडायला हवीत. गीतादर्शन या ग्रंथामध्ये स्वामीजींनी याचं सखोल मार्गदर्शन केलं आहे. कर्म यज्ञ भावनेने घडली तरच त्यांचा भोग घेतला जाऊ शकतो. भोग म्हणजे त्या कर्मातला आनंद आणि त्यातलं समाधान. समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की रघुनाथ स्मरण कार्य करावे ते तत्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी, मी करता आईसे म्हणता काहीच घडेना सर्वथा, प्रतीत पाहसी तरी आता शीघ्रची आहे. हे त्यांनी देवशोधन या समासात लिहिलेलं आहे. म्हणजे आपण जर अशा पद्धतीने कर्म करत गेलो तर देवशोधन म्हणजे भगवंत आपल्याला नक्की प्राप्त होईल. रामाचं भगवंताचं स्मरण ठेवून जर कर्म केलं तर ते तत्काळ सिद्धीस जातं असं ते म्हणतात. म्हणजे त्याची कर्मभावना कर्मफळ कधी चिकटतच नाही, ते ईश्वरार्पित कर्म होतं. याउलट आपण जर फळ हेच अंतिम प्राप्तव्य आहे, गुरुदः कस्य स्विद्धनम, म्हणजे एखाद्या गिधाडाप्रमाणे आपण त्या फळावर लक्ष ठेवून कर्म करत राहिलो तर आपण ईश्वरापासून संपूर्णपणे दूर जातो. केवळ फळावर लक्ष ठेवून कर्म करण्यात अडचण अशी की कर्मभावना ही आपल्याला आपोआप चिकटते आणि त्या उपर फळाशिवाय आपल्याला काही दिसेना असं होतं, सुचेना असं होतं. सततच्या फलाशाने मनुष्य एक प्रकारच्या अशांततेच्या असमाधानाच्या मनस्थितीत पुरता गुरफटला जातो. आत्मोन्नती, ईश्वर भाव या गोष्टी तर मग त्याच्या गावीत राहत नाहीत. उपनिषद या स्थितीला असूर्या नामते लोकाह असं म्हणतात. असूर्या हा शब्द सुसवती या धातूपासून आला. सुसवती या धातूचा अर्थ म्हणजे नवनिर्मिती, आणि असूर्या म्हणजे जिथे नवनिर्मितीची आता काहीच शक्यता नाही. अंधेन तमसावृता म्हणजे आपण जर कधी घनदाट निबिड अशा अंधकारात अनुभवला असेल, असा अंधकार कधी अनुभवला असेल, तर आपल्याला याची कल्पना येते. त्या अंधकारात आपल्याला समोरचं काहीच दिसत नसतं, समोरचे खास खळगे देखील समजत नसतात. आपण पूर्णतः तिथे चाच पडत असतो. इथे अशा प्रकारचा आशेचा एक देखील किरण नसतो. अथांग विस्तीर्ण अशा सागरामध्ये एखादं जहाज भरकटून जावं अशी स्थिती होते, आणि मग मनुष्य स्वतःचाच आत्महत्या ठरतो. इथे अंधत्व हे केवळ दृष्टीपुरतं मर्यादित नसून ज्याला आत्मोन्नतीचा मार्गच माहीत नाही ते अंध ठरतात. दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त झाला असताना, जिवंत असतानाच आपण काय ते करावं आणि आत्महित साधावं असं ईशावास्य उपनिषद आपल्याला सांगून वेळोवेळी सावध करत आहे. परंतु साक्षात सद्गुरू असताना आणि त्यांची कृपादृष्टी असताना आपण तर फारच भाग्यवान आहोत. आणि अशा प्रकारे आपण अधिकाधिक जोमाने प्रयत्न करून सद्गुरूंनी समोर ठेवलेलं आत्मोन्नतीचं आणि परमेश्वर प्राप्तीचं ध्येय आम्ही गाठावं अशी त्यांच्या चरणी मनोभाव प्रार्थना करतो. हरी
अमितच्या स्वभावानुसार त्याचं अभ्यासपूर्ण चिंतन आपण ऐकलं. आपल्या दैनंदिन जीवनावर ईशोपनिषद थेट भाष्य करतं. कर्म कशी केली जावीत आणि ती कशी अर्पण करावी यावर एका उंचीवरून मार्गदर्शन ईशोपनिषद आपल्याला करत असतं. उपनिषदांमधले काही श्लोक आपण प्रार्थना म्हणून अनेक वेळेला ऐकत असतो, परंतु हे श्लोक उपनिषदातले आहेत हे आपल्याला ठाऊक नसतं. ईशावास्य उपनिषदातील 15वा श्लोक असाच आहे. त्यावरील चिंतन आता सद्भक्त समृद्धी शेलाल प्रकट करेल. त्याआधी या श्लोकाचं गायन अमृतताई कुलकर्णी करेल.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ईशावास्य उपनिषदामधील 15व्या श्लोकावर आम्ही मिळून जे चिंतन केलं आहे ते मी आज प्रकट करणार आहे. हा श्लोक प्रार्थना म्हणून आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहितही आहे. परमार्थ प्राप्तीसाठी मार्ग सांगत असताना भक्तीचा मोठा सुंदर उल्लेख येथे आला आहे. हिरणमयेन पात्रेण सत्याच्या पिहितं मुखं तत्वं पूषन्ना प्रावृणु सत्य धर्माय दृष्टये. हे पूषण, सर्व विश्वाचे पोषण करणाऱ्या हे प्रभू, सुवर्णमय पात्राने सत्याचे स्वरूप झाकलं गेलं आहे. तूच कृपा कर आणि मला त्या सत्याचे दर्शन घडव. हिरणमय पात्र अर्थात सोन्याचं झाकण हा शब्द लाक्षणिक आहे. अर्थाच्या दृष्टीने तो माया असं सुचवणारा आहे. अंतिम सत्य मायेच्या आवरणाखाली असल्यामुळे आपल्याला तिथपर्यंत पोचता येत नाहीये. आपण चकाकत्या सोन्याच्या मोहात पडून सत्य काय आहे याचा शोध घेत नाही. या मायाचं स्वरूप काय आहे तर या मा सा माया जी मुळातच नाही पण आपल्याला दिसते भासते जी नाही अशी म्हणायची सोय नाही ती माया. सत्य म्हणजे परमात्म्याशी एकरूपता आत्मदर्शन. याच्या आड येणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे हिरणमय पात्र. उपनिषदकारांनी मोठा व्यापक अर्थ या दोनच शब्दात बसवला आहे. आत्मदर्शनाच्या आड येणाऱ्या गोष्टी म्हणजे आपला देह मन बुद्धी त्यांना चिकटलेले सत्व रजतम हे गुण पंचमहाभूत प्राणी मात्र सगळे झाले. मुळातच देह म्हणजे मी हा अविचारच आपल्याला मोहात पडतो आणि सत्यापासून दूर नेतो. आपलं मन व्यर्थ आणि अशाश्वत सुखासाठी इतरत्र भ्रमू लागतं. आपली इंद्रिय बहिर्मुख होतात. बुद्धी तर्काच्या आणि अहंकाराच्या बळावर सत्याचा शोध घेऊ लागते. जमिनीवरच्या खळग्यात पाणी साचून त्यात सूर्याचं प्रतिबिंब पडतं. सूर्याच्या प्रतिबिंबाला त्याच्या मूळ स्वरूपाचं विस्मरण होतं आणि त्या पाण्याचे सगळे गुण म्हणजे त्याचा आकार वास गढूळपणा त्याला चिकटलेत असं वाटू लागतं. अशीच काहीशी परिस्थिती आपली पण झाली आहे. प्रातिभासिक सत्तेतील म्हणजे स्वप्नात घडणाऱ्या गोष्टी जशा जाग आल्यावर खोट्या ठरतात किंवा नाहीशा होतात तसंच व्यावहारिक सत्तेतल्या गोष्टी प्रसंग पारमार्थिक सत्तेत खोटेच किंवा आभास आहेत. पण आपण यांनाच खरं मानून जगतोय. सुखाची गोष्ट घडली तर आपल्याला आनंद होतो. दुःखद प्रसंग घडला तर आपण उद्विग्न होतो. आपली प्रकृतीची अधीनता क्षुल्लक मानअपमान आपल्या स्वतःविषयीच्या कल्पना महत्वाकांक्षा भविष्याबद्दल वाटणारी काळजी आपले सुहृद नातेवाईक यामध्येच आपण रमून गेलेलो आहोत. सोहम अस्मी तो परमात्मा मी आहे किंवा मी म्हणजे हा देह मन बुद्धी नाही याचा पूर्णपणे आपल्याला विसर पडला आहे. म्हणूनच आदि शंकराचार्यांनी श्री लक्ष्मी नृसिंह पंचरत्नम स्तोत्रात लिहून ठेवलं आहे चेतो भृंग भ्रमसी वृथा भवमरु भूमो विरसायाम भज भज लक्ष्मी नरसिंहानग पदसरसिज मकरंदम. ते म्हणतात की हे मनरूपी भ्रमरा नीरस अशा संसाररूपी वाळवंटामध्ये हिंडण्यात व्यर्थ वेळ घालवण्याऐवजी पवित्र अशा श्री नरसिंहाच्या चरणकमलातील मकरंदाचा उपभोग घे त्यांचं सेवन कर म्हणजेच परमात्म्याला शरण जा. आपल्या बाबतीत साक्षात आपले सद्गुरूच ही आपली अडचण दूर करण्यासाठी कृपावंता झालेले आहेत. त्यांच्यामुळे आपल्याला किमान हे तरी माहीत आहे की हे हिरणमय पात्र आहे ज्यामुळे आपल्याला सत्याचं दर्शन होत नाहीये. हे फसवं आहे आणि हेच आपल्याला दूर नेत आहे सत्यापासून. संत एकनाथ म्हणतात सद्गुरूंची शरण जाय त्यास मोक्ष प्राप्ती होय न लगे आणिक उपाय धरा सद्गुरूंचे पाय. सद्गुरू काय करतात तर आपली चाललेली ही भटकंती थांबवून आपल्याला ध्यानाला बसवतात. ध्यानामध्ये विचारांचं साक्षीत्व ठेवायला सांगतात. अनुग्रहाच्या वेळी तत्त्वम असी असं ठामपणे आणि अत्यंत विश्वासाने आपल्याला सांगतात. व्यवहारामध्ये त्याचाच अनुसंधान ठेवायलाही सांगतात. पाण्यात राहूनही अलिप्त राहण्याची युक्ती कमळाच्या पानाची युक्ती आपल्याला शिकवतात. आत्मोन्नतीसाठी ध्यानात अनुभवलेलं परमात्म्याचं स्वरूप व्यवहारात आठवणं किंवा लक्षात ठेवणं कसं गरजेचं आहे हे पटवून सांगतात. सगळीकडे परमात्मा पाहायला शिकवतात. पश्यामी ते रूपम जनांतरस्थम. खरं म्हणजे परमात्मा सगळीकडे वास करून राहिला आहे किंबहुना आपली परमात्मता न सोडता विश्वरूपानं नटावं असा त्याच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला आणि या विश्वाची निर्मिती झाली. पण आपल्या अज्ञानामुळे आपल्याला तो दिसत नाही. हेच ते सोन्याचं झाकण जे वारंवार परमात्म्यापासून दूर नेतं आणि ते दूर करण्यासाठी आपल्याला सद्गुरूंना शरण जायचं आहे. जाणं तेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. संत शिरोमणी संत नामदेव ज्यांच्याशी विठ्ठल प्रत्यक्ष बोलत असे त्यांचंही मडके सद्गुरु कृपेशिवाय कसेच राहिले तिथं आपली काय कथा. म्हणूनच सत्याच्या दर्शनासाठी पोषणकर्त्या भगवंताची सद्गुरूंची कृपा होणं महत्वाची आहे. त्यांच्या कृपेसाठी आपण प्रार्थना करावी. समजा एखाद्या लहान मुलाला त्याच्या बाबांकडून सायकल हवी आहे, तर तो काय काय करेल? तो चांगलं वागेल, भांडणं करणार नाही, मोठ्यांचं ऐकेल, अभ्यास करेल, झालंच तर स्वतःची कामं स्वतः करेल, त्यानंतर तो बाबांकडे हट्ट धरेल, विनवणी करेल. अगदी तसंच जर आपल्याला सत्याचं दर्शन हवं आहे आणि त्यासाठी हे सोन्याचं झाकण, हिरणमय पात्र दूर व्हावं असं आपल्याला वाटत असेल, तर या गोष्टीचा पहिल्यांदा आपल्याला ध्यास लागला पाहिजे. कसा ध्यास लागला पाहिजे? आपल्याला त्या शिष्याची गोष्ट माहीत आहे, त्याचे सद्गुरू त्याचं डोकं पाण्यात दाबून धरतात, तेव्हा त्याची श्वास घेण्यासाठी जी तडफड होते तशीच आपली भगवंतासाठी व्हावी. अशी तळमळ ध्यानाने नामस्मरणामुळे लागते आणि वृद्धिंगतही होते, पण त्यात सातत्य राहत नाही, कारण मध्ये मध्ये येणारी ही माया अर्थात हिरणमय पात्र. आपल्याला पक्कं माहीत आहे की फक्त आपले सद्गुरूच हे सोन्याचं झाकण आपल्यासाठी दूर करू शकतात, त्यासाठी त्यांची कळवळून प्रार्थना केली पाहिजे. त्याच्याच जोडीला स्वामीजींना अपेक्षित असलेली साधना पुरेपूर केली पाहिजे. स्वामीजी जो बदल आपल्या प्रकृतीत आपल्यामध्ये घडवून आणू इच्छितात, त्यासाठी आपण प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे. स्वामीजींच्या शब्दात साधनेचा रान उठवला पाहिजे. प्रार्थना आणि साधना दोन्ही बरोबरीने झालं पाहिजे. तेव्हा जेव्हा आपण त्यांच्या कृपेसाठी प्राप्त होऊ, तेव्हाच हे सत्याचा दान आपल्या पदरात पडेल. संत तुकाराम म्हणतात तसं, देव पहावया गेलो, देव होऊनही ठेवलो, अशी आपली परिस्थिती होईल. हे ईशावास्य उपनिषद छोटं आहे, पण ज्ञानानं परिपूर्ण आहे. ज्ञानप्राप्तीच्या सगळ्या पायऱ्या यात समाविष्ट आहेत. कर्म, तत्वज्ञान, साधना, भक्ती इत्यादी सांगून प्रार्थनेनं याचा शेवट केला आहे. हे जेवढं गूढ आहे तेवढंच आनंददायी आणि मार्गदर्शकही आहे. याच्या अभ्यासाने आमच्या थोडा का होईना बदल झाला. परमात्मा प्राप्तीच्या दिशेने छोटासच का होईना एखादा पाऊल आमच्याकडून पुढे पडलं. आमची साधना स्वामीजींना अपेक्षित असलेल्या मार्गाने होवो, त्यांना आमच्याकडून अपेक्षित असलेले सगळे प्रयत्न होवोत, आणि त्यांच्या कृपेसाठी आम्ही प्राप्त होवो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करूया.
या निरूपणानंतर या उपनिषदामधल्या अजून एका अद्भुत श्लोकाकडे आपण वळूया. ईशोपनिषदातला 17वा श्लोक अत्यंत विलक्षण आहे. देह पडण्याच्या वेळी नेमकं काय होईल यावर हा श्लोक भाष्य करतो. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर देह पडण्याच्या वेळी आपला काय भाव असावा आणि त्याची तयारी आपण आत्तापासूनच कशी केली पाहिजे याचं मार्गदर्शन हा श्लोक आपल्याला करतो. या श्लोकाचं गायन सद्भक्त अभिजित हळवे करेल आणि त्यानंतर त्याच्यावरचं चिंतन सद्भक्त राधिका कयापुरे प्रकट करेल.
वायुर्निलमृतमथेतम् भस्मान्तं शरीरं ॐ क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. वायुः अनिलम् अमृतम्. वायुः अनिलम् अमृतम् अथेदं भस्मातं शरीरम्. ओम क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर. हे विश्वात्मक प्रभू, माझ्यातील प्राणतत्व तुझ्या अमृत तत्वामध्ये लीन होवो. तसं झाल्यावर पंचभौतिक अशा देहातील सर्व तत्वे त्यांच्या मूळ स्वरूपाला जाऊन प्राप्त होवोत, या देहाची राख होवो. असं व्हायचं असेल तर हे देवा, तू माझ्याकडून घडलेल्या साधनेचं सत्कर्मांचं स्मरण ठेव. तसंच मला देखील माझ्या साधनेचं सत्कर्मांचं आणि तुझ्या अनंत कृपेचं स्मरण कायम असू दे. ईशावासी उपनिषदातील समारोपाच्या 17व्या मंत्राचा मी आज चिंतन प्रकट करणार आहे. त्या मंत्राचं वैशिष्ट्य असं की इतर मंत्रांमधून एकतर तत्वज्ञान मांडलं आहे किंवा भगवंताला प्रार्थना केली आहे. या मंत्रात मात्र पहिल्या चरणात प्रभूला मोक्ष प्राप्तीची प्रार्थना आणि दुसऱ्या चरणात त्या प्रार्थनेच्या फलद्रुपतेसाठी आवश्यक असलेला उपासनेचा मार्ग सांगितलेला आहे. अतिशय गूढ गंभीर मतितार्थ असलेला हा मंत्र आहे. नम्रपणे असं नमूद करावं असं वाटतं की कुठल्याही अनुभूतीशिवाय यावर चिंतन प्रकट करण्याचं धाडसच मी करणार आहे. सद्गुरूंनी यथाशक्तिमती केलेल्या चिंतन सेवेचा स्वीकार करावा अशी विनंती करते. या मंत्राचा सरळ अर्थ असा की सत्य संकल्पानं प्रेरित होऊन आपलं जीवन व्यतीत व्हावं. मानवी जीवनाचं अंतिम ध्येय गाठून अमृत तत्वाशी हे प्राणतत्व एकरूपता साधून नंतर देहत्याग घडो. या मंत्राच्या अजून खोलात शिरल्यावर असं वाटलं की भगवद्गीतेत आलेले अनेक विध विषय, देवयान, पितृयान, मार्ग, ध्यान साधना, भक्ती इत्यादी खूप मोठे मोठे विषय यात आलेले आहेत. त्यामुळे नक्की याचं चिंतन कसं करावं किंवा ते कसं मांडावं याविषयी फारच शंका आणि प्रश्न मनात उपस्थित झाले. शेवटी असं वाटलं की स्वामीजी आपल्याला जे मार्गदर्शन करतात आणि या मंत्राचा बेस हे दोन्ही एकच असल्यामुळं आपण तीन प्रकारे हे मांडावं आणि तसा मी प्रयत्न करते. प्रकृतीच्या मर्यादा, साधना आणि भक्ती या क्रमानं मी हे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रकृती नियमाप्रमाणे देह हा तर जाणारा आहेच, तो जन्माला आल्याला तो वाढतो, मन बुद्धीच्या साह्यानं विविध विषयांचा उपभोग घेतो, सुख दुःख द्वंद्वातून जात जात नरदेह क्षीण आणि जर्जर होतो. दरम्यान काळाच्या पडद्यात जाण्याची प्रक्रिया ही सुरूच असते. या सर्वात जीवाला आपल्या मूळ स्वरूपाचं विस्मरण होतं. मग असं असताना वायू अनिलम अमृतम ही स्थिती कशी प्राप्त व्हावी? कारण ज्या देह मन बुद्धीच्या साह्यानं अंतिम प्राप्तव्यापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे, त्या देहभावावरील वृथा आसक्ती आणि अहंकारच जीवाला जन्ममृत्यूच्या दुष्टचक्रात अडकवतो. पंचभौतिक देहाचे 5 गुण म्हणजे विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्या उपभोगासाठी दिलेली ज्ञानेंद्रिये हे विविध संवेदना आपल्या मनबुद्धीपर्यंत पोहोचवतात आणि त्यांचे सूक्ष्म संस्कार जीवावर होऊन मनबुद्धी कर्मेंद्रियांकडून कर्म करून घेतात. थोडक्यात सूक्ष्म देहाचा जीवावर होणाऱ्या संस्कारावर फार मोठा पगडा दिसून येतो. स्थूल देह तर जाणारा आहेच, तत्पूर्वी जर स्वरूपाची ओळख पटायची असेल तर शुद्ध आचार, विचार, ध्यानादी साधना, भगवत कृपेचं स्मरण, त्यांच्या गुणांचं चिंतन आणि त्या चिंतनात आपल्या देहभावाचा त्याग इत्यादी गोष्टी अपेक्षित आहे. यशस्वी साधक जीवनाची त्रिसूत्री म्हणजे साधना, सत्संगती आणि सद्विचार. मनस्वास्थ्य आणि शुद्ध स्थिर बुद्धी आपल्या विचारांची दिशा योग्य ठेवतात. परिणामत आपण करत असलेल्या साधनेचा फायदा आपल्याला होतो. बहुधा म्हणूनच या मंत्रात स्मरणावर उपदेश केलेला असावा. आपण करत असलेली कर्म, त्यातून निर्माण होणारी फळं आणि दरम्यानच्या काळात होणारे संस्कार हे भविष्यातील स्मृतींना घडवतात. कायिक, वाचिक, मानसिक अशा सर्व प्रकारच्या कर्मात म्हणूनच आपण दक्ष राहणं अपेक्षित आहे. कारण नको त्या कर्मात घातलेला हात आणि स्वधर्म कर्माबाबत केलेला आळस, फलासक्ती या गोष्टी भविष्यात अहंकर्तृत्व किंवा अपराधीपणाची भावना यांमार्फत स्मृतींमध्ये परावर्तित होतात. म्हणून आपला देह, मन, बुद्धी हे सद्गुरूंना अर्पण करावी, त्यांच्या कृपेचा कायम स्मरणात ठेवून आपली स्वधर्म कर्म करावीत. स्वामीजी जसं सांगतात की दिवसातील 24 तासांचं नियोजन पाहिलं तर 8 तास झोप, 10 तास नोकरी, व्यवसाय, उद्योग आणि उरलेल्या तासांमध्ये 2-3 तास साधना आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या. म्हणजे साधनेला जर आपल्याला 2-3 तासच मिळणार असतील तर बाकीचा वेळ आपण कसा घालवतो याला फारच महत्व प्राप्त होतं. म्हणून प्रत्येक क्षणी आपल्याला लाभलेल्या भाग्याचं स्वामींच्या कृपेचं स्मरण ठेवावं हे जीवन आणि हे जीवनभर करत राहणं अपेक्षित आहे. कारण भविष्यात रादर पुढल्या क्षणात काय घडणार आहे हे आपण सांगू शकत नाही. म्हणून यथायोग्य मृत्यूचा विवेक देखील आपण करावा. या दरम्यान आपण कधी मार्ग चुकू, या देहभावाच्या जाळ्यात खचितच अडकू शकू. म्हणून स्वतःला दूषण देत जगणं देखील अपेक्षित नाही. आपल्याला महद्भाग्यांना लाभलेला अनुग्रहाचा दिवस किंवा सद्गुरूंच्या कृपेची प्रचिती आलेला एखादा दिवस असे विविध क्षण आपण आपल्या अंतःकरणात खूप जपून ठेवावेत. ते सर्व क्षण आपल्याला सत्यसंकल्प दृढ करण्यात मदत करतात. कठीण प्रसंगी आपल्या मनाला उभारी देतात. म्हणून स्वामीजींच्या अपेक्षेप्रमाणे ध्यानाने दिवसाची सुरुवात, ध्यानाच्या प्रकाशात दिवसभरातील कर्म आणि त्यांच्या कृपेच्या स्मरणाने दिवसाचा शेवट असा दिनक्रम रोज असावा. अशा प्रकारे प्रयत्न करणाऱ्या भक्तावर सद्गुरु कृपेचा वर्षाव करतात. प्रश्न हाच उठतो की आपण तसे प्रयत्न करतो का? आमच्यातील काही जणांनी एकदा स्वामीजींना विचारलं, स्वामीजी आम्हाला तुमची खूप आठवण येते, तशी तुम्हाला पण आमची आठवण येते का? तेव्हा स्वामीजी म्हणाले, जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी आठवण होईल तेव्हा हे पक्कं लक्षात ठेवा की मला तुमची आठवण नेहमी आहेच. हे त्यांचं वचन हृदयाशी घट्ट धरून ठेवून त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जीवन जगावं असं वाटतं. अशा प्रकारे जीवन जगणाऱ्या सत्शिष्याला सद्गुरू अद्वैत भक्तीचं दान देतात. त्यांचं सगळं जीवन भक्तिमय होऊन जातं. घडणाऱ्या सर्व गोष्टींकडे सद्गुरु इच्छा कृपा म्हणून तो बघू लागतो. अशा दुर्मिळ भक्ताची ओढ भगवंताला देखील लागते. आपल्याला संत एकनाथ महाराजांची गोष्ट माहिती आहे. नाथ पैठणला असताना एकदा एक ब्राह्मण त्यांच्या घरी आला आणि त्यांच्या घरी राहण्याचा आग्रह त्याने धरला. त्याने त्याचं नाव श्रीखंड्या सांगितलं आणि नाथांच्या घरी पाणी भरण्याचं, पूजेची फुलं आणण्याचं असे विविध कामं तो करू लागला. अशी 12 वर्ष नाथांचा सहवास घेतलेला श्रीखंड्या म्हणजे इतर कोणी नसून साक्षात देहरूप धारण केलेले भगवंतच होते. अशी अद्वैत भक्ती प्राप्त झालेल्या भक्ताचं आणि भगवंताचं एक प्रेमाचं जिव्हाळ्याचं नातं असतं. तो मोठ्या आर्ततेनं प्रेमानं आणि हक्कानं भगवंताला विनवू शकतो. संत तुकाराम म्हणतात, ऐसे काय उणे झाले तुझ देवा, भावे विण सेवा घेसी माझी, तरी आता मज राखे तुझे पायी, देखसील काही प्रेमरस, तुका म्हणे तुझ हासतील लोक, निष्काम सेवक म्हणून. असं वाटतं या उंचीचं जीवन खरंच संत जगू जाणे. आपण आपल्या परीनं प्रयत्न करताना मृत्यू समयी भगवंताचं सद्गुरूंचं स्मरण होईलच का? काही एक पूर्वसंस्कार उफाळून आले तर काय? कारण अंती जशी मती तशी गती असं म्हटलेलं आहे. पूजनीय गोंदवलेकर महाराजांना असं जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले, तू आत्ता या क्षणी नाम घे, मृत्यू समयी तुझं नाम मी घेईन. माऊलींनी देखील याविषयी फारच सुंदर शपथवजा ओव्यास लिहिलेल्या आहेत. माऊली म्हणतात, ते ऋणवे पण देखोनी आंगी, मी आपुलिया उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी, देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेतया ते. अशा दुर्मिळ भक्ताला अंतकाळी देह मन बुद्धीची बाधा न पडो यासाठी आत्मबोधाचा पिंजरा मी करतो असं वचनच भगवंत देतात. शेवटी असं वाटतं की परमार्थातील सर्वोच्च तत्वज्ञान सांगणाऱ्या या मंत्राच्या प्रकाशात सद्गुरूंच्या अपेक्षेप्रमाणे आपलं जीवन जगावं. आणि त्यासाठी स्वामीजी तुमच्याकडे एक प्रार्थना करते. जेथे जेथे माझे हिंडेल हे मन, तुझेच दर्शन होवो आता, तुझे बिण देवा न तुझी वासना, शिवो माझ्या मना कदा काळी. हरिओम तत्सत.
ही सगळी निरूपण ऐकल्यानंतर असं वाटतं की उपनिषदांवर जे चिंतन सुरू झालेलं आहे ते कधी संपू नाही शकत. हे चिंतन आपल्या आत सतत चालूच राहावं. उपनिषद वाचत असताना अनेक वेळेला असे भास होतात की हे आपल्याला कदाचित कळते, पण लगेच लक्षात येतं की ते भास आहेत. कालचं चिंतन आज चुकीचं वाटतं आणि आजचं चिंतन उद्या, म्हणजे थोडक्यात रोजचं चिंतन रोज चुकीचं वाटतं. रोज त्याचे नवीन नवीन अर्थ लागतात. साधनेची खोली वाढवल्याखेरीज उपनिषदांची उंची नाही कळू शकणार. या उपक्रमामुळे साधनेची खोली वाढवण्याचा प्रयत्न नक्की झाला. उपनिषद ही आपली आपल्याला उमगणं हे अशक्य वाटतं, पण स्वामीजींसारखे समर्थ सद्गुरु आपल्याला लाभलेले असताना आपल्याला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. उपनिषदांना आपण हवा तो अर्थ लावू शकतो, जर लावायचा नाही म्हणला तर आपल्या पुरता तो नुसता शब्दछल सुद्धा ठरतो. त्याचे अर्थ आपण लावल्याने किंवा आपल्याला त्याचे अर्थ कळल्याने आपल्या आयुष्यात नक्कीच फरक पडू शकतो. स्वामीजी, आम्ही आपल्याकडून दर रविवारी सकाळच्या प्रवचनानंतर ईशावास्यम इदम सर्वम हा श्लोक ऐकतो, त्याचा अर्थ काही केला कळत नाही. या श्लोकाविषयी मनामध्ये फार उत्सुकता असते. हा श्लोक केवळ प्राप्तपुरुषाने म्हणावा असं म्हणतात अशी माहिती आम्हाला कळाली, परंतु अज्ञानापोटी अनेक वेळेला आपल्या बरोबर हा श्लोक म्हणला गेलेला आहे. मी आपल्या आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्या चरणी अशी प्रार्थना करतो की आपण या श्लोकावर आम्हाला मार्गदर्शन करावं.
वयवर्ष 25 ते 35 या वयोगटांनी सादर केलेला हा युवा स्नेह कार्यक्रम अर्थातच मला बोलायची जेव्हा विनंती केली तेव्हा शेवटाकडे आलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना मी असं सांगू इच्छितो की वयवर्ष 25 ते 35 हे सादरीकरण करणाऱ्यांचं वय आहे. तसंच तुमच्या वयाच्या साधकांबरोबर एक बैठक या कार्यक्रमाच्या आधी होत असते, पण हा कार्यक्रम सर्व युवांकरता आहे हे परत एकदा मी तुम्हाला सांगतो. अशा करता की 16 ते 25, 25 ते 35 आणि 35 ते 50 या वयोगटामध्ये नोंदणी झालेले जे तरुण साधक आहेत त्या सर्वांपर्यंत आजच्या कार्यक्रमाचा निरोप पोचायला हवा. कदाचित ते होत नाही असा माझा समज आहे, किंवा निरोप जरी पोचला असला तरी देखील सर्व तरुणांचं संघटन म्हणून जे प्रयत्न करायला हवेत तर ते कुठेतरी कमी पडत असावेत असं वाटत. या वयोगटाची मंडळी मात्र भरपूर संख्येने उपस्थित आहेत याच्यात शंका नाही, पण 16 ते 25 काय आणि 35 ते 50 काय असं मला प्रत्येकच कार्यक्रम पाहताना असं जाणवत राहतं की हा कार्यक्रम जणू फक्त तेवढ्याच साधकांकरता मर्यादित आहे. खर तर ज्या पातळीवरून आज तुम्ही सगळ्यांनी निरूपण केली ती जर पाहिली तर एखाद्या उत्सवामधला अत्यंत परिपूर्ण कार्यक्रम जसा असावा तितक्या उंचीचा आणि तोलामोलाचा हा कार्यक्रम निश्चित झाला. सुरुवातीला निरूपणाच्या आधी ज्या प्रार्थना गायल्या गेल्या, ज्या चालीमध्ये प्रार्थना गायली गेली, तर अतिशय सुंदर चाली तुम्ही लावल्या आणि तशाच प्रकारे त्याचं सादरीकरण देखील झालं. मला व्यक्तिशः अमितचं, समृद्धीचं आणि राधिकाचं तिघांचीही निरूपणं अतिशय आवडली. आणि असा प्रश्न मला जो विचारला गेला की ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्यान जगत्तेन त्यक्तेन भुंजिताः मा गृध कस्यस्विद् धनम, या श्लोकाचा अर्थ मी सांगावा, कारण हा श्लोक प्रवचन झाल्यानंतर मी नेहमी म्हणत असतो, असं असल्यामुळं या श्लोकाच्या अर्थाबद्दल तुम्हाला अत्यंत उत्सुकता निर्माण झालेली आहे. ज्यांनी इतक्या अवघड अवघड श्लोकांवर निरूपण केली अशा तुम्हाला या श्लोकाचा अर्थही माहीत आहे असं मला निश्चित वाटत, ज्यांनी एवढा अभ्यास केलेला आहे. तर या अर्थाबद्दल तुम्हाला शंका काही नाहीये, फक्त माझ्याकडून तुम्हाला ते ऐकायचं आहे असं मी गृहीत धरतो. हा जो ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्यान जगत हा श्लोक आहे, तो या ईशावास्य उपनिषदाचा पहिला मंत्र आहे. 17 मंत्रांचं हे उपनिषद छोटं उपनिषद म्हणून समजलं गेलं, पण अत्यंत धुरेचं उपनिषद आहे याच्यात काहीच शंका नाही. ही जी उपनिषद आहेत ती उपनिषद त्या उपनिषदांच्या प्रारंभी असलेल्या शांती मंत्रासह म्हणण्याचा प्रघात आहे. याचा जो शांती मंत्र आहे तो ओम पूर्ण मदहा पूर्णमिदम पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असा आहे. आणि हा शांती मंत्र प्रत्यक्षात बृहदारण्यक उपनिषदामध्ये आलेला आहे. हा जो शांती मंत्र आहे तो शांती मंत्र आणि नंतरचं उपनिषद यांचा देखील संबंध आहे. सर्व उपनिषदाचे अर्थ हे सर्व ईशावास्य उपनिषदाच्या मंत्रांचे अर्थ हे प्रथम असलेला शांती मंत्र आणि त्याच्या पाठोपाठ आलेला पहिला मंत्र ईशावास्यम इदम सर्वम याच्याशी निगडित आहेत अशी माझी श्रद्धा आहे. एवढंच नाही तर हे जे सर्व श्लोक आहेत ज्याच्यावर तुम्ही निरूपण केली ती निरूपण करत असताना त्या त्या श्लोकाचं निरूपण हे उत्तमच झालं, तरी देखील शांती मंत्र आणि पहिला मंत्र याचा अर्थ देखील त्या अर्थामध्ये ध्वनित होण्याची निश्चित आवश्यकता आहे. तुमच्या निरूपणात कमी काही नाही, तरी देखील मूळ उपनिषद हे एकच गोष्ट सांगणार असं आहे. त्याच्यामध्ये काही कर्माचे श्लोक असतील, काही विद्या अविद्या असं सांगणारे श्लोक असतील, काही देहाचं नश्वरत्व सांगून तू अमृतत्वात विलीन होणार आहेस त्यामुळे ईश्वराचं स्मरण कर कृतकर्मांचं स्मरण कर असे सांगणारे ही श्लोक असतील. पण या सगळ्या श्लोकांचा मुख्यतः शांती मंत्राशी आणि पहिल्या श्लोकाशी निश्चित संबंध आहे. हा जो शांती मंत्र आहे जरी बृहदारण्यकात आलेला असला तरी देखील तो ईशावास्याचा देखील शांती मंत्र म्हणून सर्वांनी स्वीकारलेला आहे. त्याच्यामध्ये ओम पूर्ण मदहा पूर्णम अदहा ते परब्रह्म जे आहे ते पूर्ण आहे, जे निर्गुण परब्रह्म आहे ते पूर्ण आहे, जे अविकारी परब्रह्म आहे ते पूर्ण आहे. हे विश्वही निर्माण होण्याच्या आधी जी वस्तुस्थितीजन्य अशी निखळ स्थिती होती ती मुळातच पूर्ण आहे, त्याला ब्रह्म असं नाव दिलं. ते पूर्ण आहे, त्याच्यामध्ये अपूर्णता काही नाही. आणि त्याच्या पाठोपाठ या शांती मंत्रामध्ये पूर्णम इदम असं म्हटलेलं आहे. ते परब्रह्म मूळ तत्व अव्यक्त अचिंत्य ते पूर्ण आहे. त्या पूर्ण अशा तत्वाप्रमाणेच परब्रह्माप्रमाणेच हे इदम म्हणजे दिसणारं जे जगत आहे ते देखील पूर्णच आहे. पूर्णातून निष्पन्न झालेलं आहे त्यामुळं ते पूर्णच आहे. ज्या अर्थी पूर्णातून ते निघालं त्या अर्थी ते पूर्णच आहे. अव्यक्त परमात्म्यापासून निर्माण झालेलं नामरूपात्मक नाशिवंत जगत देखील पूर्ण आहे असं शांती मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. जे अदाहा म्हणजे निर्गुण असं ब्रह्म आहे ते कारण ब्रह्म आणि जगत हे कार्य ब्रह्म. कारणापासून निर्माण झालेलं कार्य कारणा एवढंच परिपूर्ण आहे असं इथं म्हटलेलं आहे. कारणात्मक निर्गुण ब्रह्मापासून कार्यात्मक पूर्ण ब्रह्म उद्भवलेलं आहे आणि आपलं पूर्णत्व अबाधित राखून हे जगत निर्माण झालेलं आहे. विनोबा असं म्हणतात की जगत निर्माण झालं ते पूर्ण निर्माण झालं. पूर्णाचं विकसन होतं पण अपूर्ण जन्माला येत नाही. ते असं म्हणतात की एक जहाज दुरून येत आहे समुद्राच्या काठावर तुम्ही उभे आहात. प्रथम त्याच्यावरचा ध्वज दिसेल, मग त्याच्या पुढचा भाग दिसेल आणि नंतर संपूर्ण जहाज दिसेल. हा तुमच्या दृष्टीचा भ्रम आहे. ते जहाज मुळातच पूर्ण होतं म्हणून ते पूर्ण दिसलं. निरुपाधिक ब्रह्म शून्य तर सोपाधिक ब्रह्म म्हणजे जगत हे मोठा शून्य असं होऊ शकत नाही. शून्य म्हणजे शून्य. तसं हे जगत निर्माण होतानाच पूर्ण म्हणून निर्माण होतं असं या उपनिषदाचा उद्घोष आहे. पूर्णापासून कारण निर्माण झालेलं आहे असं सांगितलं जातं की जेव्हा मनुष्याचा जन्म होतो तेव्हा तो पूर्ण असतो. फक्त तो लहान पूर्ण असतो आणि त्याच्यात विकसन होऊन तो मोठा पूर्ण असतो. पण जे लहान मूल असतं ते पूर्ण असतं. त्याच्यात अपूर्णता काही नसते. ते बीजरूपाने पूर्ण असतं आणि त्याचे सर्व अवयव देखील पूर्ण असतात. काही नंतर विकसित होतील. त्यामुळं जे जे म्हणून निर्माण झालेलं आहे ते जगत त्याच्यात अपूर्णता काही नाही कारण ते पूर्णापासून निर्माण झालेलं आहे. उत्पत्तीमुळे पूर्ण वाढत नाही. ते आहे त्याच्यातूनच उत्पत्ती पूर्णाचीच होत असते आणि प्रलयामुळे पूर्ण नाहीस होत नाही. प्रलय जरी झाला तरी पूर्ण जसंच्या तसं राहतं. म्हणून या शांती मंत्रात असं म्हटलं आहे की पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णम एव अवशिष्यते. हे जगताचं जे पूर्णत्व आहे ते पूर्णत्व लक्षात घेऊन देखील जेव्हा हे कार्यरूप ब्रह्म किंवा जगत नाहीस होतं तेव्हा कारण ब्रह्म केवल ब्रह्म पूर्ण ब्रह्मच शिल्लक राहत. या सगळ्या जगताचा जरी उच्छेद विच्छेद झाला नाहीस झालं तरी देखील पूर्णत्वाच्या स्थितीत काही बाद होत नाही. याचाच अर्थ असा की हा देह जरी गेला तरी देखील पूर्णत्वाला फरक पडत नाही. कितीही देह गेले तरी पूर्णत्वाला फरक पडत नाही. कितीही देह आले तरी पूर्णत्वाला फरक पडत नाही. ते पूर्णच येतात आणि पूर्णच जातात. ते जे मूळ पूर्ण आहे त्याच्यातून काहीही काढून टाकलं तरी पूर्ण शिल्लक राहतं. विनोबा म्हणतात की गणिती संकल्पनेमध्ये देखील हे बसतं. इथं ज्याला ब्रह्म म्हटलेलं आहे तिथं त्याला इनफायनाईट म्हटलेलं आहे एवढंच. इनफायनाईट मधून काहीही काढलं तरी इनफायनाईटच शिल्लक राहील. त्याच्यामध्ये काहीही ऍड केलं जमा केलं तरी देखील अगणितच शिल्लक राहील. हा जो शांती मंत्र आहे तो शांती मंत्र असं सांगतो की सृष्टीच्या पूर्ण आणि अखंड एकरस सर्वव्यापी सृष्टीच्या उद्भवाला अखंड पूर्ण एकरस सर्वव्यापी असं कारण ब्रह्मच कारण स्वरूप होत. त्याच्यापासून सृष्टी उत्पन्न झाली आणि तेच सृष्टीनंतरचे नामरूप उपाधियुक्त सृष्टी निर्माण झाल्यानंतर दिसणारं कार्य ब्रह्म ते अखंड अगणित एकजिन्सी असं तत्वच नामरूपाने आकाराला आलं तेही पूर्णच आहे. हे दोन्हीही पूर्ण आहे. पूर्ण मदहा पूर्ण मिदम अपूर्ण याच्यामध्ये कोणी नाही. कारणापेक्षा कार्य हे पृथक भासतं जसं ब्रह्मापेक्षा जगत पृथक भासतं. आपल्या अबोधानी आपण देखील ब्रह्मापासून आपल्या स्वतःला वेगळे समजतो. तसंच जगत या नावाचा देखील परमात्म सत्तेपेक्षा वेगळा पदार्थ निर्माण झालेला आहे असं आपण समजतो. आपला काहीही समज असला तरी देखील कारणापेक्षा कार्य हे कधीच पृथक नसतं. प्रलय समयी कार्य ब्रह्मातील पूर्णत्व हा धर्म काढून कारणरूप ब्रह्मच केवळ अवशिष्ट राहतं शिल्लक राहतं अशा प्रकारचा हा शांती मंत्र आहे. या शांती मंत्राचा पुढच्या सगळ्या उपनिषदाशी संबंध आहे मुळात. आणि मग पहिला श्लोक आहे या शांती मंत्राचा आणि पहिल्या श्लोकाचा प्रकाश सगळ्या श्लोकांवर टाकून प्रत्येक श्लोकाचे अर्थ करावेत. तो पहिला श्लोक आहे ईशावास्यम इदम सर्वम यत किंच जगत त्यान जगत तेन त्यक्तेन भुंजिताः मा गृध कस्य स्वित धनम. ईशावास्य हा शब्द आहे तो ईश अधिक आवास्य म्हणजे ईश्वराचं आवास स्थान राहण्याचं ठिकाण ईश्वराने व्यापलेलं असं ठिकाण असा अर्थ घेता येऊ शकतो. किंवा ईशा अधिक वास्यम म्हणजे ईश भावनेनी हे सर्व जगत भरलेलं आहे असाही अर्थ घेता येऊ शकतो. हे उपनिषद असं म्हणत की ईशा वास्यम इदम सर्वम हे सर्व. इदम हा शब्द शांती मंत्रामध्ये जसा जगत आला म्हणजे नाम रूपात्मक कारण ब्रह्माला कार्य ब्रह्माला वापरला गेला. कारण ब्रह्माला नव्हे कार्य ब्रह्माला वापरला गेला म्हणजे जगताला वापरला गेला. तसं इथं देखील इदम हा शब्द आहे तो जगताला वापरला गेला नामरूपाला वापरला गेला नामरूपात्मक विश्व आपल्याला जे दिसतं त्याला वापरला गेला. हे जे नामरूपात्मक विश्व आहे किंवा कार्य ब्रह्म आहे किंवा जगत आहे ते ईश्वराने आच्छादित करावे असा याचा अर्थ आहे. ईशावास्यम इदम सर्वम आमच्या भावनेनी आम्ही आमच्या भावनेचं पांघरून या सगळ्या जगतावर घालावं. आणि हे सगळं जगत मूळ परमात्म्यानी आच्छादित झालेलं आहे अशा भावनेनी जगताकडे पाहावं. हे सगळं जगत जणू ईश्वराचं आवास स्थान आहे अशा पद्धतीने या जगताकडे पाहावं. आपली पाहण्याची दृष्टी स्त्री पुरुष गरीब श्रीमंत अनेक प्रकारच्या भेदाची अशी असते. मनुष्य आणि इतर प्राणी पक्षी स्थूल सूक्ष्म जंगम चर अचर अशा प्रकारे जगताकडे पाहण्याची आपली दृष्टी असते. त्याच्याऐवजी हा पहिला मंत्र असं सांगतो की हे जे सर्व दिसत आहे ते ईश्वर भावनेने आच्छादित आहे असं पाहावं. ते सर्व ईश्वराने आच्छादित करावं. परब्रह्म सत्तेने ते आच्छादित झालेलं पाहावं. ईश्वर याचा अर्थ कोणी एक अंतिम सत्ताधारी. गीतेने देखील तसाच अर्थ ईश्वराचा केलेला. ईश्वर सर्व भूतानां हृदयशैर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया असा 18व्या अध्यायात ईश्वरासंबंधी भगवंत म्हणतात. तो ईश्वर अर्थात परमात्मा परब्रह्म सत्ता. पण त्या परब्रह्म सत्तेचं ज्यांनी आच्छादित केलेलं आहे असं एक स्वतंत्र रूप ईश्वर या नावाने न कळत समोर येतं तसंच ते पाहावं. पण त्याच्यात परब्रह्म हा अनुस्यूत अर्थ असावा. हे सर्व ईश्वराने ईश्वर भावनेने आपण आच्छादित करून पाहावं असं हे उपनिषद म्हणतं. मुळात ते तसंच आहे म्हणून त्या भावाने पाहावं. कारण पूर्ण मदहा पूर्ण मिदम ते ब्रह्म पूर्ण आहे आणि जगत देखील पूर्ण आहे आणि पूर्णापासूनच जगत निर्माण झालेलं आहे आणि जगत नाहीसं झालं तरी पूर्ण तसंच राहणार आहे असं असल्यामुळं त्या मूळ भावनेने आच्छादूनच हे जगत पाहावं. ईशावास्यम इदम सर्वम भगवद्गीतेमध्ये देखील याला समानार्थी श्लोक आलेला आहे. वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभः. जसं ईशावास्यम इदम सर्वम असं म्हटलेलं आहे तसं तिथं बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वम इति. वासुदेव म्हणजे ब्रह्म. औपाधिक अंगाने श्रीकृष्ण असा अर्थ घेऊ शकता पण निरुपाधिकच अर्थ घेतला पाहिजे. सर्व जगामध्ये ज्याचा वास आहे असा वासुदेव तोच सर्वत्र भरून राहिलेला आहे असा अर्थ. तो अर्थ जणू तत्वोपदेश हे उपनिषद करतं की ईशावास्यम इदम सर्वम. आमच्या भावनेचं आमच्या ब्रह्म भावनेचं पांघरून घालून ही सर्व सृष्टी आम्ही पाहावी आमच्या सकट. इदम मध्ये आम्ही आलो. कसे आलो? कारण भगवंत देखील या शरीराला इदम असंच म्हणतात. माझ्या खेरीज जे जे आहे ते सगळं इदमच आहे. अहम हा इदम पेक्षा वेगळा आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञ योगामध्ये इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते असं भगवंत म्हणतात. म्हणजे शरीराला देखील तिराहितासारखी इदम अशी उपाधी भगवंतांनी दिलेली आहे. म्हणून आपल्या सकट म्हणजे देहासकट सर्व सृष्टीवर ईश्वर भावनेचं किंवा ब्रह्म भावनेचं पांघरून भावनेनी आपण घालावं आणि पाहावं देहाकडे देखील. वेदांताचा अखेरचा सिद्धांत यावत घटाः अपि मृण्मयाः तावत देहाः अपि चिन्मयाः असाच आहे. देह देखील जड आहे पण अंतिमतः चिन्मयच आहे असं असं वेदांत अंतिमतः म्हणत. हे उपनिषद पुढे म्हणत की यत किंच जगत्यान जगत जे जे म्हणून विश्वामध्ये जगत आहे जीवन आहे माझ आणि माझ्या सापेक्ष तुमचं आणि आपल्या सगळ्यांच्या सापेक्ष अन्य प्राणी मात्रांचं पक्षीगणांचं निसर्गाचं आणि अचर दगड धोंडे पर्वत यांचं देखील या विश्वामध्ये जे जे काही म्हणून जीवन आहे, चर अचर असं, आपल्या सकट स्थूल सृष्टीच्या पोटात असणारं देखील जगत, आपल्याला माहीत नसलेलं देखील जगत, अगदी लोखंड असलं तरी देखील त्याला कीड लागते, ते सडतं, त्याच्यात देखील जगत आहेच, जीवन चालू आहेच. असं असल्यामुळं हे जीवन सर्व ठिकाणी चाललेलं आहे आणि ब्रह्म सत्य आहे आणि परमार्थ सत्य आहे अशा रूपानी हे सर्व चराचर म्हणजे कार्य ब्रह्म आपण आपल्या भावनेनी ब्रह्माशी एकरूप झालेल्या ज्ञानानी भरून टाकावं, ते तसं भरूनच सर्व जगताकडे पाहावं. म्हणून या उपनिषदामध्ये सोहमचा देखील श्लोक आलेला आहे, तो मी आहे, तो मी आहे असं म्हणावं असंही म्हटलेलं आहे. सर्व विकारजात म्हणजे जगत हे मूलत आत्मरूप आणि ब्रह्मस्वरूपच आहे अशी भावना करावी. मूळ ब्रह्माच्या ठिकाणीच नामरूपात्मक विकार संभवलेले आहेत, पण त्याचं मूळ हे ईश्वराच्या सत्तेमध्ये आहे, ईश्वराच्या वास्तव्यामध्ये आहे. ईश्वराची सत्ता स्वीकारली की आपल्या स्वामित्वाचं जी भावना आपल्या ठिकाणी असते ती कमी होते, नाहीशी होते. म्हणून ईश्वराची सत्ता स्वीकारून जगावं असं हे उपनिषद म्हणत. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजिथाहा. या विश्वामध्ये जे काही जगत आहे, चर आणि अचर असं जीवन आहे, ते कार्य ब्रह्म मुळात परमात्माच आहे अशी भावना करून जगत असताना, अशी भावना केल्यामुळंच सगळ्याचा त्याग घडतो. आपण जिथं जिथं विकारवान होतो त्या त्या प्रत्येक वस्तूचा त्याग या भावनेनी शक्य आहे, ब्रह्म भावनेनी अथवा ईश्वर भावनेनी शक्य आहे. अशा भावनेमध्ये हे सर्व सोडल्यासारखं होऊन जात. नामरूपाचे स्वतंत्र सत्यत्व आणि विकार असताना देखील हे सर्व तू टाकू शकशील आणि असा त्याग घडल्यामुळं आणि केवळ असा त्याग झाल्यामुळंच तू केवल ब्रह्माचा भोग घेऊ शकशील. मूळ निर्गुण परमात्म्याचा जर भोग घ्यायचा असेल नामरूपात्मक विकाराला बाजूला सारून, तर तुला शक्य आहे, पण त्याकरता तेन त्यक्तेन भुंजिथा हा, त्या नामरूपात्मक अशा सर्व पदार्थांमध्ये ईश्वर भावना ब्रह्म भावना भरून त्याचं पांघरून करून त्याच्यावर जगताकडे जर पाहिलं तर प्रत्यक्ष भोग न घेता म्हणजे त्यागाने मूळ केवल ब्रह्माचा मात्र भोग शक्य होतो. केवल ब्रह्माशी म्हणजे शांतीशी, समाधानाशी, सुखाशी एकरूपत्व मिळून जात. कामना त्याग करून आत्मनिष्ठ राहता येतं आणि कामना त्याग हा केवळ वैराग्याशी संबंधित नसून ज्याच्या ज्याच्या ठिकाणी विकार आहेत त्याच्या त्याच्या ठिकाणी त्याचा मूळ उद्गम हा ब्रह्मापासून आहे असा अशा भावनेनी त्या पदार्थांकडे पाहिल्यामुळं एकत्वाच्या किंवा अद्वैत दृष्टीमुळं आपोआपच विकारांचा त्याग होईल. तेन त्यक्तेन भुंजिथा हा, म्हणून त्या केवल ब्रह्माचा भोग तू त्यागपूर्वक घे अशा तऱ्हेने त्यागपूर्वक घे. मा गृध कस्य स्वित धनम, कोणाच्याही धनाची आकांक्षा करू नको. अशा रीतीने त्याग केलेला तू जर धनाची आकांक्षा करशील आणि धनाचा अतिरिक्त संचय करत जाशील तर प्रत्यक्ष कार्यवाहीत चुकल्यामुळे तुला हा बोध होणार नाही. तुला हा बोध जर व्हायचा असेल तर प्रत्यक्ष आचरण देखील तुझं तसंच होणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष जीवनात त्यागपूर्वकच आत्मनिष्ठा मुरवणं आवश्यक असल्यामुळं कोणाच्याही धनाची आकांक्षा करू नको. अशा रीतीने ईश्वराची सत्ता ओळखून त्यागवृत्ती स्वीकार, आणि हे तुझ्यापुरतं तू कर, त्यामुळं इतरांच्या भोगवृत्तीचा हेवा तुला न वाटो. जगतामध्ये अज्ञानी किंवा अबोध असणारी मंडळी जशा प्रकारे जीवन जगताहेत त्यांचा हेवा तू करण्याचं कारण नाही. तुला ते भोग ज्याचा ज्याचा भोगतात त्याच्यापेक्षाही वरिष्ठ अशा केवल ब्रह्माचा जर भोग घ्यायचा असेल तर तू तुझ्या पद्धतीने जीवन जग. तृष्णा राखू नको. हे धन कोणाचं आहे? न कळत हे उपनिषद आपल्याला प्रश्न विचारतं की हे धन कोणाचं आहे? हे तुझं आहे का दुसऱ्या कोणाचं आहे? अरे हे ईशावास्यम इदम सर्वम, मूळ ब्रह्मातून आलेलं आहे, केवल ब्रह्मातून निर्माण झालेलं हे कार्य ब्रह्म आहे. याला धन म्हणून देखील तसं समजू नकोस. ते जसं आहे तसं आणि जिथं आहे तिथं शोभायमान असो, तू केवल ब्रह्माचा उपासक हो. तू आत्मवृत्ती धारण करून सतत आत्म्यामध्ये रमून राहण्याचा, परमात्म्यामध्ये रमून राहण्याचा अभ्यास कर. याच्यात मा गृध असं जे म्हटलेलं आहे, हे जे गृध विनोबा असं म्हणतात की गृध हा जो धातू आहे त्याचा संस्कृत मध्ये गिधाडाशी संबंध आहे, लुबाडण्याशी संबंध आहे. त्यामुळं मा गृध कस्य स्वित धनम याच्यामध्ये दुसऱ्याचं लुबाडू तर नकोसच. लुबाडण्याची वृत्ती प्रथम, आणि मग लुबाडलेलं आहे ते संग्रह करण्याची वृत्ती, या दोन्ही वृत्तींचा जर त्याग करशील, अर्थात तारतम्याने अर्थ घेताना तुला तू जेवढं मध्यंतरी मी कोणते शब्द ऐकले, ग्रीड आणि काय पोफळे काका ग्रोथ, ग्रोथ आणि ग्रीड याच्यातला फरक तुला कळला पाहिजे. विनोबांनी हा ग्रीड शब्द वापरलाय बर का. ते असं म्हणतात की गृध या धातूपासूनच हा ग्रीड शब्द इंग्रजी भाषेत आलेला आहे असं ते म्हणतात. असं त्यांनी एक श्लेष काढलेला आहे आणि त्याचा गिधाड असाच अर्थ आहे. त्यामुळे ग्रोथ वेगळी आणि ग्रीड वेगळी, तू ते लक्षात घ्यायला पाहिजेस. एकदा लुबाडण्याची सवय झाली की लुबाडलेलं संग्रह करण्याची वृत्ती आपोआप निर्माण होते. त्यामुळे ईश्वरी सत्तेचा स्वीकार कर, स्वतः त्यागवृत्तीनेच राहा आणि इतरांच्या भोगवृत्तीचा हेवा कधीही करू नकोस. असा या पहिल्या मंत्राचा अर्थ आहे. त्याचा अर्थ पूर्ण मदहा पूर्णमिदम, पूर्णात पूर्ण मुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते याच्याबरोबरच लावावा. आणि असा अर्थ लावल्यानंतर कुर्वन नैवेह कर्माणी जिजी विशेष शतम समाहा, अर्थात कर्म देखील करण्याची अपेक्षा केलेली आहे पण त्या कर्मातून कार्य ब्रह्म आणि कारण ब्रह्म याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहावं, हा अर्थ त्या मूळ तिसऱ्या श्लोकाला देखील लावण्याची, अर्थातच दुसऱ्या श्लोकाला लावण्याची गरजच आहे. हे हे जे अर्थ आहेत हे अर्थ प्रत्येक श्लोकाला या अर्थाच्या प्रकाशामध्येच पाहावं. तू केवळ कर्म करत राहा असं सांगायचं नाहीये, फलाशा सोडून कर्म कर असं सांगायचं आहे हेही खरं आहे, पण त्याच्याबरोबरच ईशावास्यानी हे सर्व जगत झाकून तू जगताकडे पहा असा एक विशेष अर्थ या श्लोकामध्ये निश्चित आहे, जो पहिल्या मंत्राचा अर्थ सर्व उपनिषदावर प्रकाश टाकतो आणि त्याच्या प्रकाशात आपण हे उपनिषद पाहावं. त्याच प्रकाशात हिरणमयेन पात्रेण सत्य जरी असलं त्याचं मुख झाकलेलं आहे ते हिरणमय अशा पात्रामध्ये ते सत्य झाकून ठेवलेलं आहे, सत्यच गंगाच, पण ती गंगा ही सुवर्ण कलशामध्ये ठेवलेली आहे, पवित्रच. पण साध्या तांब्याच्या कलशामध्ये जर असती तर त्याच्यापेक्षा सुवर्ण कलशाला आपोआपच अधिक महत्व प्राप्त होतं, तर त्या सुवर्णाकडे लक्ष नको देऊस, नामरूपात्मक जगताकडे नको लक्ष देऊस. त्यांनी हे केवल ब्रह्म झाकलेलं आहे, कारण ब्रह्म झाकलेलं आहे, ते तू उघडण्याचा संकल्प कर. तुझ्या संकल्पाने होत नसेल तर तू त्याकरता प्रार्थना कर, तसंच जीवन जगण्याचा तू प्रयत्न कर. तू हेच पहा की तुझं शरीर पडल्यानंतर वायू अनिल हा आपापल्या पाणी पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्यामध्ये ती ती तत्व विलीन होतील, पण लक्षात ठेव की ही तत्व देखील पंचतत्व आहेत, ती कार्यब्रह्म आहेत. तुझ्या शरीरातला कुठलाही भाग वाया जाणारा नाही. माती जरी झाली तरी ती माती मातीमध्ये मिळाली, ती मातीच मुळात परब्रह्माने झाकलेली तू आयुष्यभर पाहिलेली आहेस, त्यामुळे मातीवरही लोभ राखू नकोस. जसं म्हणतात की माझी रक्षा माझा देह पडल्यानंतर अमुक अमुक ठिकाणीच टाकावी, हा लोभ धरण्याचं काही कारण नाही. जिथं ती असेल तिथं सर्वत्र ते परमात्म तत्वच भरून राहिलेलं आहे, आणि त्याकरता तू ईश्वराची प्रार्थना कर आणि कर्म स्मर. सतत कर्म करत असताना कुर्वन नैवेह कर्माणि जिजी विशेष शतम समाहा अशा प्रकारेच केलेली आहेत ना, आणि ही जी कर्म आहेत ही कर्म नामरूपात्मक उपाधी बाजूला सारूनच केलेली आहेत ना, ते परब्रह्म पूर्ण आणि त्या परब्रह्मापासून निष्पन्न झालेलं जगत देखील पूर्ण आहे या भावनेने केवळ साधनभूत होऊनच तू कर्म केलेली आहेत ना हे तू स्मर. अंतकाळी नव्हे नेहमीच क्रतो स्मर कृतम स्मर क्रतो स्मर कृतम स्मर दोनदा पुनरुक्ती आलेली आहे. असा हा एकूण या उपनिषदाचा आवाक आहे. कोणतंही उपनिषद त्या उपनिषदाच्या प्रारंभी असलेला मंत्र आणि त्याच्या सुरुवातीचे एक दोन श्लोक याचाच पुढे विस्तार असतो. उपनिषदाचं हे इंगित जर समजलं अर्थात त्याच्यामध्ये महत्वाचे विषय पुढे पुढे आलेले आहेत, जसं काही उपनिषदांमध्ये महावाक्यच आलेली आहेत, तसंच गोष्टी आलेल्या आहेत, पण या सगळ्या गोष्टी त्या उपनिषदाचा जी मेन थीम आपण ज्याला म्हणू त्याच्याच प्रकाशात पाहायच्या, अशा सवयीनी उपनिषदांचा अभ्यास करावा. तुम्ही केलेला अभ्यास अर्थात अतिशय चांगला आहे. ही सगळी निरूपण मला असं वाटतं की छापावीत आणि वाटावीत साधकांमध्ये, इतकी चांगली झालेली आहेत. अतिशय अतिशय उत्तम असं हे केंद्र झालं. आणि या नेहमी आपण ऐकतो हे दोन्ही श्लोक म्हटले जातात, एक शांती मंत्र आहे एक ईशावास्याचा पहिला मंत्र आहे, हे दोन्ही मंत्र एकमेकांशी अत्यंत निगडित आहेत. स्वामीजी अजून एक मंत्र म्हणत असत, या उपनिषदाशी त्याचा संबंध नाही, पण अप्यायंतु वाक प्रत्यायंतु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुः श्रोत्रस् तथो बलमिंद्रियाणि च सर्वाणि सर्वं सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुरेयात् मामा ब्रह्म निराकरोत अनिराकरणमस्तु अनिराकरणमेस्तु तदात्मनि निरते ये उपनिषत्सु धर्माः तेमयि संतु तेमयि संतु। अतिशय उत्तम असा अर्थ आहे ब्रह्म प्राप्त करायला निघालेला त्याचा देह देखील चांगला असावा, श्रोत्र चक्षु सगळे तेज असावेत, अरबी घोडा कसा असतो तसे, आणि त्यांनी ब्रह्मप्राप्तीचा प्रयत्न करावा, ब्रह्मानी त्याचं निराकरण कदापि न करावं आणि त्यांनी ब्रह्माचं निराकरण कदापि न करावं, त्यांनी ब्रह्माबद्दल सश्रद्ध राहावं असं सांगणारा अजून एक शांती मंत्र नेहमी स्वामीजी म्हणायचे। बऱ्याच वेळेला माझ्या मनात येतं की तो मंत्र म्हणावा, पण मी ते आवडतो आणि फक्त हेच मंत्र म्हणत राहतो, कारण सगळे मंत्र जे आहेत ते तशा प्रकारे अतिशय उद्बोधक आहेत। शिवाय स्वामीजी ज्या सुंदर पद्धतीने हे मंत्र म्हणत असत तसा आपल्याला म्हणता येईल की नाही याचा अद्यापपर्यंत मला उलगडा झालेला नाही। स्वामीजींच्या तोंडून ऐकायला ते फार चांगलं वाटत असे। ओम अप्यायंतु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुः तथो बलमिंद्रियाणि च सर्वाणि, असं ते म्हणायचं, सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुरयात् मामा ब्रह्म निराकरोत अनिराकरणमस्तु अनिराकरणमेस्तु तदात्मनि निरते ये उपनिषत्सु धर्माः ते मयि संतु ते मयि संतु। ओम शांति शांति शांति, असं ते म्हणत असत। या शांती मंत्राच्या योगाने अचानक मला स्वामीजींची अशी आठवण आली आणि त्या मंत्राचंही स्मरण झालं। हरिओम तत्सत। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।
श्रीराम, या वयोगटातल्या साधकांसाठी एक दोन निवेदन करतो। 25 ते 35 या वयोगटातले साधक दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी अध्यात्म मंगलधाम इथं साधनेसाठी संध्याकाळी 8 ते 9 या वयात जमत असतात। सर्वांना, या वयोगटातल्या सर्वांना या साधनेसाठी हार्दिक निमंत्रण। नंतर काही आपले जे कार्यक्रम चालतात याचे आपण SMS वगैरे पाठवत असतो, ते आपल्याला येत नसतील तर आपण आपली नावं खाली पार्किंग मध्ये उभे असलेल्या साधकांकडे द्यावी। पुढची निवेदन गिरीश काका।
श्रीराम, काही निवेदन आहेत।